याकोबाचे पत्र अध्याय 4 मराठी याकोबाचे पत्र अध्याय 4 याकोबाचे पत्र अध्याय 4 पक्षकलहाबाबत सूचना पक्षकलहाबाबत सूचना तुम्हामध्ये लढाया व भांडणे कोठून उत्पन्न होतात तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यापासून की नाही तुम्ही लोभ धरता तरी तुम्हास प्राप्त होत नाही तुम्ही घात व हेवा करता तरी इष्टते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही तुम्ही भांडता व लढता तुम्ही मागत नाही यामुळे तुम्हाला प्राप्त होत नाही तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता म्हणजे तुमच्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता अहो व्यभिचारिणो जगाची मैत्री ही परमेश्वराबरोबर वैर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय जो कोणी जगाचा मित्र होण्यास पाहतो तो परमेश्वराचा वैरी ठरला आहे जो आत्मा त्याने आपल्या ठाई ठेवला तो परप्रेमाची ईर्षा धरतो हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ असे तुम्हास वाटते काय तो अधिक कृपादान देतो यास्तव शास्त्र म्हणते परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनास कृपादान देतो यास्तव परमेश्वराच्या अधीन व्हा सैतानाविरुद्ध आडवे व्हा म्हणजे तो तुम्हापासून पळेल परमेश्वराजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल पापीजन हो हात शुद्ध करा अहो द्विबुद्धीच्या लोकांनो आपली अंतकरणे पवित्र करा कष्टी व्हा शोक करा रडा तुमच्या हसण्याचा शोक व तुमच्या आनंदाचा विषाद हो प्रभूसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हास उंच करील बंधूंनो एकमेकाविरुद्ध बोलू नका जो बंधूविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोष लावतो तो नियमशास्त्राविरुद्ध बोलतो व नियमाला दोष लावतो जर तू नियमाला दोष लावतोस तर तू नियम पाळणारा नाहीस न्यायाधीश आहेस नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे तो तारावयास व नाश करावयास समर्थ आहे आपल्या शेजाऱ्यास दोष लावणारा तू कोण बढाई मारू नये म्हणून इशारा बढाई मारू नये म्हणून इशारा अहा जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक शहरी जाऊ तेथे एक वर्ष घालू आणि व्यापार करून पैसा मिळू त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही तुमचे आयुष्य काय आहे तुम्ही वाफ आहात ती थोडा वेळ दिसते आणि मग नाहीशी होते असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा आता तुम्ही आपल्याला फुशारकी मारता येते म्हणून अभिमान बाळगता पण अशा प्रकारची सर्व फुशारकी वाईट आहे चांगले करणे कळत असून जो त्याप्रमाणे वागत नाही त्याला ते पाप आहे